रोहिदास. संत रोहिदासांची पुण्यतिथी चैत्र महिन्याच्या वद्य चतुर्दशीला येते. वस्तुतः रोहिदासाच्या प्रत्येक पदाखाली रैदास अशी त्याची नाममुद्रा आहे. शुद्ध भाषेत त्यांचं नाव रविदास असं असावं, पण रैदास, रोहिदास अशा नावानं हा संतश्रेष्ठ भाविकांकडून ओळखला जातो. रैदासाचा जन्म उत्तर प्रदेशात वाराणसीच्या जवळ झाला. तो कबीरांचा समकालीन असून मीराबाईंचा गुरु होण्याचं भाग्यही त्याला लाभलं आहे. रैदास जन्मानं आणि कर्मानं चर्मकार, हीन यातीतले, पण आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठा अधिकार त्यांना लाभला होता. त्यांची नोंद मराठी संतांनी घेतली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखो निया, चर्म रंगू लागे रोहिदासांसंगे, कबीराचे मागी विणीशेले. किंवा हेच म्हणणं अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात, वर्ण अभिमाने कोण चाले पावन, ऐसे द्या सांगून मज पाशी, वैश्य तुलाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. मंडळी, या रोहिदासांविषयी एक दंतकथा सांगितली जाते. हे रोहिदास परम मातृपितृभक्त होते. वृद्ध झालेल्या मातापित्यांना एका झुल्यावर बसवून ते झोके देत आपला रोजचा व्यवसाय करीत. एकदा तर यात्रेकरू आपले जोडे नीट करण्यासाठी त्यांच्या दुकानावर आला आणि मातापित्यांचा तो पाळणा पाहून हसला. रोहिदासांनी त्यांचं काम करून दिलं आणि वर एक पैसा देऊन म्हटलं, हे वृद्ध मायबाप सोडून मी तर काही काशीला जाऊ शकत नाही, तुम्ही आणायचे जातात तर हा पैसा गंगा मैयाला अर्पण करा. यात्रेकरू काशीला गेला, त्यानं तो पैसा गंगा अर्पण केला. त्याबरोबर गंगामाई प्रकट झाली. तिनं हातातलं एक कंकण काढलं आणि ते त्याला दिलं आणि सांगितलं की हे रोहिदासाला द्या. यात्रेकरू पडला प्रापंचिक माणूस. त्यानं ते कंकण सोनाराला दाखवलं. सराफाला पण त्याची काहीच किंमत करता येईना, म्हणून मग एका जवाहिऱ्याबरोबर तो राजाकडे गेला. राजाने कंकणाचे 2 लाख रुपये दिले आणि ते कंकण राणीला भेट म्हणून दिलं. राणीला ते कंकण फारच आवडलं आणि ती म्हणाली, पण एकच कंकण हातात कसं घालायचं, दुसरंही हवं की याच्या जोडीला, ते मिळवा. राजानं त्या यात्रेकरूला शोधून काढलं आणि दुसरं कंकण आणायला सांगितलं. ते काही त्याला मिळेना. अखेर तो रोहिदासाला शरण गेला. म्हणाला, महाराज, गंगा मैया तुम्हावर प्रसन्न आहे, कसंही करा आणि आणखीन एक कंकण मिळवून द्या, नाहीतर या गरीब ब्राह्मणाला जीवाची आशा सोडावी लागणार. रोहिदासांना त्या ब्राह्मणाची कणव आली. त्यांनी स्वयंपाकघरातली लाकडी परात पुढे ओढली, त्यात पाणी ओतलं आणि त्याच गंगेपुढे हात जोडले. तिथंच त्या काथवटीतून गंगा मैयाचा हात वर आला. त्यावर दुसरं कंकण झळकत होतं. म्हणून म्हणतात ना, मन चंगा कठवती मे गंगा. मंडळी, ही अर्थातच एक दंतकथा आहे, पण रोहिदासांच्या भक्तीविषयी, एकनिष्ठेविषयी, अनाथांच्या कृपाळूपणाविषयी आणि निस्पृहतेविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निर्धन स्थितीविषयी कणव येऊन देवानं एका साधूच्या वेशात येऊन त्यांना परीस दिला. त्यांच्या एका हत्याराचं सोनंही करून दाखवलं. रोहिदास प्रसन्न झाले, देवालाही आनंद झाला. रोहिदास कामात होते. ते म्हणाले, ती सोन्याची रापी आणि परीस तिथं वर वळचणीला खोचून ठेवा. देवानंही तसं केलं आणि निघून गेला. पुढं काही वर्षांनी परत त्यांच्याकडे आला तर परत तेच 18 विश्वदारिद्र्य. देव म्हणाला, अरे कुठे आहे कुठे मी दिलेला परीस? रोहिदासांनी सांगितलं, तुम्ही जिथं खोचून ठेवला होता ना तिथंच आहे की, तो हवा तर घ्या आणि घेऊन जा. अरे पण तुला तो श्रीमंत होण्यासाठी आम्ही परीस दिला होता. रोहिदास नम्रपणे हात जोडून भारावल्या सुरात म्हणाला, महाराज, तुमच्या आशीर्वादानं मी पहिल्यापासून श्रीमंतच आहे. अहो दीनवत्सला, जाती ओछी कर्म भी ओछा, ओछा कसब हमारा, नीचे से प्रभु ऊंच कियो है, कहत रैदास चमारा. असे रैदास किंवा रोहिदास 120 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य व्यतीत करून 16 ऑगस्ट 1881 मध्ये भगवत स्वरूपात विलीन झाले. आजही कबीर पंथांप्रमाणे रैदासी संप्रदाय उत्तर भारतात प्रचलित आहे. त्यांची पद्यसंख्याही पुष्कळ आहे. प्रभुजी तुम चंदन हम पानी हे त्यांचं सुप्रसिद्ध गीत सर्व परिचित आहे. जो तुम तोरो राम बै नही तौरो, तुमसे तौरो कबनसे जोरो हे त्यांचं पद मीराबाईंच्या पदाची आठवण करून देतं. पण याहीपेक्षा रैदासांचं वेगळेपण दाखवणारं एक गीत आहे. त्यात ते म्हणतात, श्रीरामाशिवाय संदेहाची गाठ कोण सोडणार? काम, क्रोध, लोभ, मोह आणि मद यांनी आम्हाला लुटलं. आम्ही मोठे कवी, कुलीन, प्रगाढ पंडित, योगी, संन्यासी, त्रिकालज्ञानी, सकल गुणमंडित, शूर, कर्णासारखे दाते असं म्हणून आमची मती नासून गेली आहे. अहो खूप शिकलात पढलात तरी शब्दज्ञानापलीकडे काही मिळवता आलं नाही. देवाला समजून घ्यायला ही सामग्री उपयोगी पडत नाही, तिथं भाव पाहिजे. नुसतं धुऊन पुसून लोखंडाचं सोनं कसं होणार? त्याला परीसच पाहिजे. रैदास म्हणतात, नरहरीचं एकमात्र नामच माझा जीवनाधार आहे. म्हणूनच भक्त मालाकार नाभाजी कवी त्यांच्याविषयी म्हणतात, वर्णाश्रम अभिमान तजी, परदवंदही जासुकी, संदेह ग्रंथी खंडन निपुन, बानी विमल रैदास की.